नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. केरळमधल्या थिरुअनंतपुरमला देशातलं एक प्रमुख स्टार्टअप केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं प्रयत्न सुरु केले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज थिरुअनंतपुरममध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशभरातल्या गरीब नागरिकांच्या कल्याणासाठीची एक नवी सुरुवात केरळमधून करण्यात येत असल्याचं सांगत केंद्र सरकारनं आजपासून पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरु केलं असून याचा देशभरातल्या टपरी किंवा छोट्या दुकानदारांना तसंच पदपथांवर काम करणाऱ्या नागरिकांना लाभ होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी 3 अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे आणि 1 प्रवासी रेल्वेचं उद्घाटन झालं. येत्या 1.5 वर्षात भारत आपला स्वतःचा मोबाईल ब्रँड सुरु करण्याच्या तयारीत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. दावोस इथं सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतल्या एका सत्रात ते बोलत होते. भारतात एक मजबूत इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्था असून मोबाईल फोन क्षेत्रात भारताचा स्वतःचा ब्रँड आणण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान दावोस इथं सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान वर्ल्ड बँकेसोबत शहरी पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली असून निधी पुरवठ्यासंदर्भात विविध पर्याय खुले करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईसाठी सर्क्युलर इकॉनॉमीची घोषणा करण्यात आली असून यामुळे मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातून गुंतवणूक येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटीची उभारणी करण्यात येणार असून टाटा सन्सनं AI डेटा सेंटरसाठी कोट्यवधींच्या गुंतवणुकीची घोषणा केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या परेडची आज रंगीत तालीम होत आहे. सकाळी 10:30 विजय चौकातून सुरु झालेली ही परेड लाल किल्ल्यापर्यंत जाणार आहे. यात सैन्य दलाच्या विविध तुकड्या आणि राज्यांचे चित्ररथ देशाच्या सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवत असून वायुदलाची लढाऊ विमानं आकाशात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दरम्यान यंदा महाराष्ट्राच्या वतीनं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय कृषी तथा ग्रामीण विकास बँक नाबार्ड आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांच्या सेवारत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्यालाही सरकारनं मंजुरी दिली आहे. विमा कंपन्यांची वेतनवाढ सुमारे 12% इतकी असून ती 1 ऑगस्ट 2022 पासून लागू राहील. नाबार्डची वेतनवाढ सुमारे 20% आणि रिझर्व्ह बँकेची निवृत्ती वेतनवाढ सुमारे 10% इतकी असून ती 1 नोव्हेंबर 2022 या तारखेपासून लागू राहील. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची काल छाननी करण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी 8 तालुक्यातून प्राप्त झालेल्या 967 अर्जांपैकी 938 अर्ज वैध तर 27 अर्ज अवैध ठरले आहेत. 2 अर्जांवर हरकती आल्यानं त्यावर सुनावणीनंतर निर्णय होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यातल्या 110 पंचायत समिती गणांसाठी आलेल्या 1360 अर्जांपैकी 1321 अर्ज वैध तर 38 अवैध ठरले आहेत. एका अर्जावर आक्षेप नोंदवला गेला असल्यानं त्याचा निर्णय सुनावणीनंतर होणार आहे. येत्या 27 तारखेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर होणार आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार असून या सोहळ्याला स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघंही उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहेत. महिला एकेरीत PV सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची लढत थायलंडच्या पानीच्या फोन याच्यासोबत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10